drog, porn, procoron, nou. महिन्यांमागून महिने जात होते, पण पांडवांचा शोध कुठल्याच गुप्तदूतांना काही लागत नव्हता. भीमाच्या जाणीवेनं दुर्योधन तर अस्वस्थ झाला होता. कांबोज, काश्मीर, गांधार, पंचनद, सिंध, कुलिंद, तंगन, विदेह, पांचाल, कोसल, किरात, वंग, मगध, चेदी, दशार्ण कलिंग, विदर्भ, अवंती, द्वारका, सुराष्ट्र, आनर्त, मथुरा, विराट अशा सर्व राज्यातील पूर्वीच्या गुप्तदूतांना मदत म्हणून त्यानं अनेक पथकांनी नवे दूत देशोदेशी धाडले. वेश पालटून ते त्या राज्यात पांडवांचा कसून शोध घेत होते. नकाराचं कटू निवेदन दर सप्ताहाला राजवाड्यावर येऊन थडकत होतं. दुर्योधनाची अस्वस्थता वाढतच होती. द्वारकेत तर काही दूतांनी श्रीकृष्णाच्या कक्षातील सेवकांची जागासुद्धा हस्तगत केली होती. त्यांच्या गुप्त निवेदनानुसार गांधारपर्यंत स्वतः दुर्योधन जाऊन आला होता. त्याला एवढंही समजू शकलं नाही की श्रीकृष्ण त्याची दिशाभूल करणं शक्य होतं. एकदा तर द्वारकेच्या दूताकडून निवेदन आलं की पांडव विराट राज्यात विराटनगरातच कुठेतरी लपले आहेत. त्याप्रमाणे दुर्योधन त्यांच्या शोधासाठी तिकडे जायला निघालाही. विराटांचा मत्स्यदेश तर हस्तिनापूरच्या सर्वात नजीकचा देश होता. तिथं राहायचा धोका पांडव पत्करू शकले नसते. केवळ यमुना पार केली की विराटाचं राज्य असताना तेवढं धैर्य कसं करतील. माझा कयास होता की पांडव हिमालयात कुठेतरी लपले असावेत, निर्जन थंड गुहेत. त्यासाठी हिमालयातील दरीखोरी गुहा धुंडाळण्यात आल्या. धर्मारण्य, नैमिषारण्य, वारणावत सर्व अरण्य पालथी घालण्यात आली. सोम, पारियात्र, विंध्य, निषाद, गोवर्धन शुक्तिमत, मेकल, वृक्ष, मल्ल, गंधमादन सर्व पर्वतांवर भटकून दूत थकले. गौतम, जन्हू, दुर्वास, वाल्मिकी वशिष्ठ, घोर आंगिरस, कश्यप, भृगु, चवन, हरित आणि ऋष्यशृंग या ऋषींच्या नावांवर चाललेल्या आश्रमात शिष्यगणात कुठेतरी पांडव लपले असतील. या कल्पनेनं ते आश्रमही कसून ढुंढाळण्यात आले. कुठंच पांडवांचा शोध लागत नव्हता. अर्जुनासाठी कवच कुंडलांचं दान मागायला येणाऱ्या देवेंद्रानं भयामुळे त्यांना स्वर्गात तर लपवून ठेवलं नसेल ना, अशी शंका मनाला स्पर्शून जात होती. हस्तिनापुरात प्रभंजन तर विदुरांच्या पर्णकुटीवर दृष्टी ठेवून ठाण मांडूनच बसला होता. आपल्या राजमातेला भेटण्यासाठी म्हणून केव्हा तरी पांडव येतील, काही नाही तरी एखादा संदेश कुणाकरवी धाडतील, पण तेही घडत नव्हतं. ते नष्ट तर झाले नसावेत असं वाटावं इतका संशय निर्माण झाला. अज्ञातवासाचं वर्षही संपत आलं. एक दोन दिवस राहिले आणि सर्वांना धक्का देणारी वार्ता विराटनगराच्या गुप्तदूतानं हस्तिनापुराकडे पाठवली. विराटांचा सेनापती कीचक याचा कुणीतरी मुष्टियुद्धात नुसत्या बुक्क्यांनीच वध केल्याची ती वार्ता होती. अविश्वसनीय वाटणारी ती वार्ता ऐकताच मत्स्यदेशी दिग्विजयात माझ्याशी लढलेला धिप्पाड कीचक डोळ्यांसमोर उभा राहिला. त्याला मारण्याचं सामर्थ्य एकट्या भीमातच काय ते होतं. भीम विराटनगरातच असला पाहिजे आणि अर्जुनही. विचारांची चक्र भरावर धावू लागली. दुर्योधनानं तत्काळ तातडीची राजसभा बोलावली. अश्वत्थाम्यासह सर्वांना कुरूंच्या अन्नाला जागण्याचं भावनामय आवाहन करण्यात आलं. सर्वांनुमते विराटांच्या गवळीवाड्यातील शेकडो गायी हरण करण्याच्या निमित्तानं विराटनगरावर चढाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गायींसाठी पांडव अज्ञातवास विसरूनही प्रकट झाले असते. ते मग वचनभंगाच्या कैचीत सापडणार होते. पुन्हा त्यांना वनवासावर जावं लागणार होतं. एकाएकी हिरणवाद्य वाजू लागली. कुरूंचं लक्ष सैन्य राजवाड्यासमोरच्या भव्य पटांगणात एकत्र झालं. पूर्वी माझ्याबरोबर दिग्विजयासाठी धावणारे ते सैन्य आज गोहरणासाठी धावायला सिद्ध झालं होतं. काहीतरी चुकत होतं. माझ्या मनाचा सखोल कप्पा संभ्रमित झाला होता. जीवनाची नौका कुठेतरी डगमगत होती, भटकत होती. आम्ही कुठं जाणार हे दुर्योधन आणि मी याशिवाय कुणालाही माहीत नव्हतं.
विराटनगर!
सेनापती दुर्योधनानं आपले हात उंचावून सैन्याला आक्रमणाची दिशा दाखवली. लाखो घोड्यांचे वेग हिसकले गेले, शंखांचे ध्वनी निनादले.
युवराज दुर्योधनांचा विजय असो, विजय असो.
गगनभेदी आरोळा निनादू लागल्या. त्या किती उंच गेल्या आहेत हे ताडण्यासाठी मी वायजितावरून मान उंचावली. राजवाड्याच्या शुभ्र सौधावर एक शुभ्र केशांकित वृद्ध सचिंत उभा असलेला मला दिसला. पितामह भीष्म हनुवटीला हात टेकवून उभे होते, आकाशाच्या कधीही न पाझरलेल्या पोकळीकडे पाहत. आपल्या शब्दाला कुरूंच्या राजसभेत कवडी मोलाचे स्थान आता न राहिल्याची खंत करीत. अश्वत्थामा, दुशासन, मामा, शोन आणि मी सर्वजण एकेक सेनापथकाच्या अग्रभागी राहून विराटनगराच्या दिशेने दौडू लागलो. सर्वांच्या पुढं खडक उपसून दुर्योधन होता. पितामहांचं वृद्ध नेतृत्व आता कुणालाच मान्य नव्हतं. शालवृक्षासारखा दुर्योधनच त्यासाठी योग्य होता. आपल्यावर आक्रमण होईल याची कल्पनाही नसलेले विराट असावध होते. आपल्या दैनंदिन जीवनक्रमात गणली होती. दुशासनाची अश्वसात सेना ती संधी साधून बाणासारखी विराटांच्या गवळी वाड्याकडे घुसली. हजारो गायींच्या कंठातील कंठबंद कचाकच तोडण्यात आले. घोड्यांच्या खुरांच्या टपटपीनं बेधरलेल्या सहस्त्र सहस्त्र गायी हंबळला फोडत दुशासनाचे सैनिक हाकलतील तशा शिंगावर शिंग आपटत गवळीवाड्यातून कुंपण तोडून बाहेर पडले. पांढऱ्या, काळ्या, राखट, तांबरट अनेक वर्णांच्या भरदार पुष्ट कासंडीच्या त्या सहस्त्र गायी सभोवतीनं घेरून दुशासनाचं अश्वसैन्य विराटांच्या सीमेबाहेर पडलं. त्यांच्या खुरांखाली कुरणाच्या कुरणं उद्ध्वस्त होऊ लागली. आपलं गोधन हरण केलं जात आहे हे पाहून विराटांनी कलकलत सैन्याची जमवाजमव केली होती. शंख, आनक, नगारे यांचे ध्वनी गरजू लागले. आमचा पाठपुराव करीत विराट मागून धावू लागला. एका कुरण्यातील एक विशाल शिमीचा वृक्ष मागं टाकून आम्ही विराट आणि हस्तिनापूर यांच्या सीमा दाखविणाऱ्या यमुनेच्या तीरावर आलो. आता यमुना ओलांडली की हस्तिनापूर होतं. केवळ एक नदीच मध्ये होती. एकाएकी वळीव पावसानं आकाश भरून यावं तसे शेकडो बाण आमच्या सैन्याच्या मागून झेपावती येऊन चित्ररथ पक्षासारखी यमुनेच्या किनाऱ्यावर अचूक उतरू लागले. सगळ्या किनाऱ्याला घेरणारं एक भक्कम कुंपणच त्या बाणांनी क्षणात समोर उभं केलं. ते कुंपण पाहून धावून धावून थकलेल्या गायी बिथरल्या आणि तोंड वळवून पुन्हा उलट दिशेनं विराटांच्या नगराकडेच धावू लागल्या. आमचे सर्व सेनाप्रमुख त्यांना थोपविण्यासाठी त्यांच्या मागून पुन्हा परतले. समोर विराटांचं सैन्य उभं होतं. अग्रभागी निळसर वर्णाचा एक सारथी उभा होता. तो सारथी होता की सेनापती हेच कळत नव्हतं. एकसारखे अनवरत बाण तो फेकत होता. मी त्याला निरखून पाहिलं. तो अर्जुनच होता. 13 वर्षांनंतर माझ्यासमोर उभा ठाकलेला माझा शत्रू अर्जुन, माझ्या जीवनसरितेला जागजागी बांध घालणारा, माझ्या सुदामांच्या कोवळ्या देहाला चिरणारा, नीलकमलांची माला स्वतःच्या कंठात घालून मिरवणारा.
अर्जुना थांब!
धनुष्य सरसावून मी त्याच्यावर धावलो. डाव्या हाताकडून शोन आणि उजवीकडून अश्वत्थामा मला संरक्षण देत पुढे सरसावले. बाणाला बाण भिडले. ठिंग्यांचे तारे दिवसा चमकू लागले. एक घटका मागं पडली. दोन्ही सैन्यांच्या रणधुमाळीमुळे गोंधळलेल्या गायी इतस्तता पांगून शेजारच्या अरण्यात आश्रयासाठी निघून गेल्या होत्या. युद्धाचा निर्णय लागत नव्हता. सूर्यदेव तळपतच होते. एकाएकी आमच्या सर्व सैन्याच्या दिशेनं गुंगी आणणारा मादक असा सुगंध असलेले वारे वाहू लागले. सैनिकांच्या नाकात ते शिरताच उभ्यानंच ते धडाधड खाली कोसळू लागले. तो अर्जुनानं सोडलेल्या समूहास्त्राचा परिणाम होता. समूहास्त्र, गुंगी आणणाऱ्या मादक वायूचा मारा करणारं अस्त्र. लाकडी नलिकांमध्ये ठासून भरलेल्या मोहाच्या फुलांच्या चूर्णाचा फुंकर घालून अर्जुन पर्जन्य वर्षावत होता. त्यावर कुठलं अस्त्र योजावं हे आठवू लागलो. माझ्या भोवतीचं विश्वही गरगरू लागलं. हातातील धनुष्य गळून पडलं. रथनिडावर मस्तक आदळत मीही धाडकन खाली कोसळलो. जाणीव नष्ट झाली. जेव्हा जागृत झालो तेव्हा अश्वत्थामा माझ्या मुखावर पाण्याचा शिडकावा करताना समोर प्रथम दिसला. ताडकन उठून मी सभोवार दृष्टी फेकली. माळरानावर पाषाण इतस्तता पडावे तसे सहस्रावधी कुरुसैनिक निश्चेष्ट पडले होते. सर्वांच्या अंगांवरची विविध वर्णी उत्तरीय कुणीतरी हिसकावून घेतली होती. माझ्या अंगावरही माझं निळं उत्तरीय नव्हतं. चिखलात रुतलेल्या हत्तीसारखा वीर दुर्योधन विराटांच्या सीमेतील कुरणावर पालथा पडला होता. अश्वत्थामा सर्वांच्या मुखावर शिरस्त्राणातील पाण्याचा शिडकावा करून त्यांना जागृत करण्याचा यत्न करीत होता. अपमानाच्या अपयशाच्या मार्गच्युत जीवनाच्या जाणीवेनं माझं हृदय तिळी तिळी तुटू लागलं. अश्वत्थामेनं मला जागृत केलं नसतं तर मूर्छितावस्थेतील अबोध निरवतेत मी तसाच पडून राहिलो असतो तरी बरं होतं. अपयशापेक्षा मूर्छा बरी. तिथं जाणीवेचे कटू अंकुश नसतात. एकाएकी हातातील यमुनेचं पाणी भरलेलं शिरस्त्राण फेकून देत अश्वत्थामा हृदय फाडण्यासारखं किंचाळला. शेपूट तुटलेल्या शार्दुलासारखी ती आर्त किंकाळी होती.
कर्ण धाव.
काय झालं? भीतीचं खडक कंठावरून फिरल्याचा मला भास झाला. आत्म्याच्या अमरत्वाचं तत्वज्ञान वेळोवेळी मला ऐकविणारा तो प्रज्ञावंत गुरुपुत्र अश्वत्थामा असा का किंचाळला? शरीराचं नश्वरत्व सांगणारा तो बुद्धिमंत का कळवळला? मधल्या सैनिकांच्या मूर्छित देहांवरून पटापट उड्या घेत मी त्याला गाठलं. समोरचं दृश्य पाहून माझ्या शरीरातील रक्ताचा कण अन कण थंड पडतो की काय असंच मला वाटू लागलं. समूहास्त्र नसतानाही मूर्छा येऊ लागली. धरतीचा विशाल पटल बाणाच्या पात्या एवढा अक्षुल्लक वाटू लागला. माझ्या प्राणप्रिय बंधूचं वसुदादा वसुदादा म्हणणारं मुख कमल अर्जुनानं धडापासून विलग करून धुळीत फेकलं होतं. जीवनाच्या सुखदुःखांचा तो माझा एकमेव साथीदार अचेतन झाला होता. कवचकुंडलांचं अन्यायपणे नेलेलं आपल्या दादाचं धन पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्वर्गाची दारं ठोठावत होता. आता वसुदादाचं जैत्ररथ कोण हाकणार होतं? मला सोडून कुठं चाललास म्हणून रथामागून हात उंचवीत कोण धावणार होतं? वहिनी वहिनी म्हणून ऋषालीमागून अजान बालकासारखं नित्य कोण घोटाळणार होतं? गंगेवर विसावलेलं माझं उत्तरीय रणरणत्या उन्हातून जाऊन आता कोण आणणार होतं? दानाच्या वस्तू हसतमुखानं कोण माझ्या हाती देणार होतं? राधामातेच्या डाव्या कुशीत आता कोण बिलगणार होतं? अपुपांचा आग्रह करून कोण माझ्या सांगाती भोजन घेणार होतं? मेघमाला आणि मीनाक्षी यांना वसुदादाचं प्रेम कोण पटवून सांगणार होतं? दादा तुझी कुंडलं निस्तेज पडलीत असं कळवळून मला कोण सावध करणार होतं? माझ्या पायांना हातांचा घट्ट विळखा घालून दादा नको की रे करूस दान कवच कुंडल असं कोण म्हणणार होतं? क्षणापूर्वी घोड्यावर बसून खडक फिरविणारा माझा शोन खुरांखालच्या धुळीत पडला होता. टळटळीत प्रकाश असूनही मला घनघोर अंधारल्यासारखं वाटू लागलं. डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मुख शुष्क झालं होतं. मस्तक बधीर झालं होतं. अश्वत्थामा शोन गेला. गुरुपुत्राच्या खांद्यावर मस्तक टेकवून असह्यपणे मी स्फुंदू लागलो. माझ्या जीवनाचा रथाचं एक चक्र चुकरून गेलं होतं. आता खुरडत रखडत चालायचं. जगण्यासाठी जगायचं.
दादा तू जाशील का रे गरुड पक्षासारखा उंच उंच
असं म्हणणाऱ्या शोना आज तूच कुठं उंच गेलास कधी न दिसण्यासाठी? कर्ण शांत हो. गुरुपुत्र आपले डोळे निपटत माझं सांत्वन करण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागला. या नगरातच दिग्विजयाच्या प्रसंगी शोनाचं शिरस्त्राण खाली पडलं होतं. एका हत्तीच्या पायाखाली सापडून दामटलं होतं. या जाणीवेने तर हृदयाच्या चिंधड्या होऊन विकृत आहेत असं मला वाटू लागलं. त्याचं गोल गौरवर्णी शिर पक्व कोकमफल गळून पडावं तसं कसं तरीच धुळीत पडलं होतं. निष्प्रांधड लाकडाच्या ओंडक्यासारखं धुळीला कवटाळीत पडलं होतं. खाली वाकून हळूवार हातांनी मी त्याचं मस्तक उचलून घेतलं. अश्रूंचा लोट माझ्या नेत्रांतून पाझरू लागला. त्याच्या विशाल कपाळाचं आवेगानं अवग्रहण करून मी कळवळत म्हणालो,
शोन, एकदाच मला वसुदादा म्हणून हाक मार, स्वर्गाची द्वारं फोडून मी तुला परत आणीन.
पण तो बोलत नव्हता, बोलणार नव्हता. त्याच्या शरीरात थोडी जरी दुखदुख असती तरी, दादा, वायुजिताच्या खुरांवर नित्य औषधी रस सोडत जा, तुझा तो दिव्य मुकुट भूषणागारात सुरक्षित आहे. राधामातेला सांभाळ. वृषाली वहिनींना माझा शेवटचा प्रेमपूर्ण प्रणाम सांग. गंगामातेच्या काठी मी गोळा केलेले माझे बालपणीचे शिंपले मीनाक्षीच्या पुत्राला दे आणि दुसऱ्या कुणालाही सारथी म्हणून आपल्या रथावर नेमू नकोस. मी तुझ्या सेवेला येणार आहे. वसुदा प्रणाम. असं म्हणत अखेरचा श्वास त्यानं सोडला नसता काय? पण ते कधीच घडलं नव्हतं, घडणारही नव्हतं. जीवनभर सुखदुःखांच्या गोष्टी बोलणारे आम्ही बंधू त्याच्या अखेरच्या निर्वाणींच्या क्षणी तेवढे एकमेकांना भेटू सुद्धा शकलो नव्हतो. आता ऋषालीला कोणता भाऊजी देणार होतो मी? राधामातेचे अश्रू कोणत्या सांत्वनाच्या वस्त्राने टिपणार होतो मी? मेघमालेच्या मस्तकावरचं कुमकुम तिलक कुठल्या धैर्यानं पुसणार होतो? कुणाच्या हाती कुरूंचा दिग्विजय राजध्वज देणार होतो? कुणाशी जीवनातील सुखदुःखांची बोलणी करणार होतो? शोन, लहानांनी आज्ञा करायच्या नसतात असं कुणावर रागावणार होतो? शोन, ग्रीष्मातल्या चातकासारखं माझं मन आक्रोशत होतं. आज खऱ्या अर्थानं मी एकाकी पडलो होतो. जीवन म्हणजे नश्वरतेचा महासागर वाटत होता. अर्थशून्य कलहाचा अनंत अर्णव वाटत होता. आकाशाएवढ्या विशाल पोकळीचा खड्डा पोटात पडला होता. पंचप्राणांचा महापूर अश्रूंच्या रूपानं डोळ्यांच्या कडा फोडून वाहत होता. कवच कुंडल दान करताना, महेंद्रावर मांडी पोखरली जाताना एवढं रक्तही शरीरातून पाझरलं नव्हतं माझ्या. त्याचे अर्धवट उघडलेले नेत्र मी तर्जनीने कायमचे पूर्ण मिटून टाकले. आपलं अशुभ, अभद्र, असमर्थ शरीर त्यानं पाहू नये असंच मला वाटलं. एरवी सुंदर दिसणारं हे क्रूर जग पुन्हा त्याच्या दृष्टीला सुद्धा पडू नये म्हणून मी त्याचे नेत्र मिटवून टाकले. माझ्या निस्तेज पडणाऱ्या कुंडलांबरोबरच भाव पालटत नेहमी काळे पडणारे त्याचे भावपूर्ण विशाल नेत्र मिटवून टाकले. जा शोन, निसंकोच जा. जगानं तोंड फिरविलेल्या या कर्णाकडे शेवटी तूही तोंड फिरविलंस. तरीही निसंकोच जा. मनोमन पुटपुटत त्याचं तुटलेलं मस्तक तसंच धडाला जोडून ठेवलं. त्याचं मुख आच्छादण्यासाठी माझ्याजवळ वस्त्र नव्हतं. जगाला तलम उंची वस्त्र दान देणारा मी माझ्या बंधूच्या मृत शरीरावर टाकायला माझ्याजवळ वस्त्र नव्हतं. मन आक्रंदत होतं. अश्वत्थामा आपला पण मोडून आपल्या मस्तकावरचं वस्त्र त्याच्या मुखावर आच्छादण्यासाठी वस्त्राची गाठ सोडू लागला. त्याचा हात सावरून मी वायुजिताच्या पाठीवरच्या पालनाचं वस्त्र फाडून घेऊन त्याचा मृतदेह झाकला. त्या अपुऱ्या वस्त्रातून माझ्या प्रिय बंधूचा एक हात बाहेर डोकावत होता. त्या हातात त्यानं मरतानाही घट्ट धरलेला खडक तसंच होतं. खाली वाकून महत् प्रयासानं त्याच्या मुठीतून मी ते कसं तरीच सोडविलं. वर उठून त्या हातात उंचावीत केवढ्या तरी मोठ्यानं ओरडलो,
शोना, जगात एक कर्ण किंवा अर्जुन जिवंत राहील, एकच.
अर्जुनाच्या स्मृतीनं सुद्धा शरीरात विष भिनल्यासारखं होत होतं. सर्वांग संतापानं थरथरत होत. शोक, क्रोध या विरोधी भावनांनी देहाचा भाता तडकणार की काय असं वाटत होतं. मी प्रतिज्ञा केली, पण काय उपयोग? अर्जुनाला ठार मारून शोण परत थोडी येणार होता. तो या जगात नाही हे सत्य कटू असलं तरी सत्यच होतं. हातातील खडक फेकून शोणाचा मृतदेह आच्छादलेल्या वस्त्रावर कोसळून मी ढसाढसा रडलो. मी अंगराज नव्हतो, दिग्विजय सेनापती नव्हतो, दानवीर नव्हतो, परशुरामांचा शिष्य नव्हतो, इतकंच काय पण मी कर्णही नव्हतो. आपल्या प्रिय बंधूच्या क्रूरवधानं विव्हल झालेला, तळमळणारा, क्रणणारा मी एक बंधू होतो. केवळ माणूस होतो, एक माणूस. प्रकरण 10. शोणाचा पार्थिव देह यमुना तीरावर दहन करून परतताना माझं मन सुन्न झालं होतं. जिव्हाळ्याचे तेवढे सांगाती जीवनाच्या यात्रेत मध्येच असे का सोडून जातात? काय आहे जीवन म्हणजे? केवळ दोन घटकांचा खेळ. काहीच समजत नव्हतं, सुचत नव्हतं. शोणाच्या मृत्यूनं नैराश्याचं जाळ विणलेलं मन घेऊनच हस्तिनापुरात परतलो. त्याच्या आत गाठीसारखा एकच भाव दृढ होता, अर्जुनाचा प्रतिशोध. माझ्या सख्य बंधूचा वध करणाऱ्या पक्क्या शत्रूचा वध. घडल्या घटनेची वार्ता कुणीतरी पूर्वीच राजवाड्यावर पोहोचविली होती. राधामाता, ऋषाली आणि मेघमाला यांचा विलाप असह्य झाला. माझा शत्रुंतप कुठं आहे म्हणणाऱ्या राधामातेला द्यायला मजजवळ उत्तर नव्हतं. भाऊजी, माझं सर्वस्व कुठं आहे हो? असं विचारणाऱ्या मेघमालेचं सांत्वन करायला शब्द नव्हते. भाऊजी, भाऊजी म्हणून छाती पिटणाऱ्या ऋषालीकडे तर पाहत नव्हतं. 15 दिवस गेले तरी शोण आपल्यात नाही हे कुणालाच सत्य वाटत नव्हतं. कार्तिकाच्या थंडीनं राजवाड्याचे पाषाण गोठले होते. शोणाच्या मृत्यूनं आम्हा सर्वांची मनं गोठली होती. पण हे कुठंतरी थांबायला पाहिजे होतं. कुणाच्याही उष्ण अश्रूंनी विरघळायला मृत्यूचं मन काही हिमाचं नसतं, ते कठीण पाषाणांचं असतं. दुःखाचा जेवढा विचार करावा तेवढं ते अधिकच वाढत जात असतं. विस्मृती हा एकमेवच उपाय त्यावर परिणामकारक ठरतो. विस्मृती ही निसर्गानं मानवाला दिलेली सर्वात श्रेष्ठ देणगी आहे. ती नसेल तर विविध स्मृतींच्या ससेमिऱ्यानं माणूस वेडा होऊन जाईल. मनाचं संयमन करून मी स्वतःला सावरलं. मला जगायचं होतं. शोणाच्या कंठनालाचा छेद घेणाऱ्या अर्जुनाच्या गळ्यात धनुष्य अडकवायचं होतं. सगळं जीवन भावनांची उलथापालथ पाहण्यात, अनुभवण्यात गेलं होतं. आता एकच भाव उरला होता, प्रतिशोधाचा, अर्जुन वधाचा. यासाठी पडेल ते मोल द्यायची तयारी मी मनोमन केली होती. मिळेल तेथून शोधून काढून मी अर्जुनाला ठेचणार होतो. त्यासाठीच सैन्य सुसज्ज ठेव असं सांगावं म्हणून मी दुर्योधनाच्या कक्षात आलो. युवराज, मी सांगेन तेव्हा मला सैन्य पाहिजे. कशासाठी ते विचारू नकोस. अंगराज, माझं सैन्य काय पराक्रम करू शकतंय ते मीच काय सारा आर्यावर्त जाणतो. तरीही मी चिंताग्रस्त आहे.
तो भुया आक्रसत म्हणाला.
का?
कसली चिंता? आजच द्रुपद राजाकडून सचिव येऊन गेला. पांडवांना अर्ध राज्य देऊन समेट करा असा प्रस्ताव घेऊन तो आला होता. मला त्याची कल्पना मान्य करावीशी वाटते.
नाही, समेट नाही, संधी नाही. तुला शक्य नसेल तर मी एकटा पांडवांशी लढेन, पण शरणागती नाही.
मला त्याचा चंचलपणा काहीच कळेना. विराटनगरातल्या पराभवामुळे तो भेदरला असावा.
नाही कर्ण, पांडवांकडून संधीचा प्रस्ताव घेऊन पुन्हा श्रीकृष्ण येणार आहे. विराटनगरातून बाहेर पडून पांडव उपप्लाव्य नगराला येऊन राहिले आहेत. श्रीकृष्ण उपप्लाव्य नगराला आला आहे. पांडवांचं सामर्थ्य वाढत आहे.
युवराजा, जीवनभर मी तुझं ऐकत आलो, आता यापुढं माझं ऐक। पांडवांशी सरळ सरळ युद्ध करायला मी केव्हाही तयार आहे, त्यांना युद्धाचं आव्हान दे।
कर्ण, मला सुद्धा पांडवांना काही द्यावं असं वाटत नाही, पण एकट्या अर्जुनानं आमची विराटनगरात जी शोभा केली ती पाहून त्या पाचांशी कसं काय तोंड देणार आपण, याची काळजी मला वाटते।
मी दिग्विजयात पादांकरात केलेले सर्व राजे आपल्याला सहाय्य करतील, आजच त्यांना संदेश धाड। 50 पांडवही आपल्या पुढे टिकाव धरू शकणार नाहीत, अर्थात ते जर नीतीने लढले तर।
ठीक आहे, तशी मदतीची आशा असेल तरच पांडवांना अंगावर घेण्यात काहीच चुकणार नाही। मी सर्वांना पत्र धाडीन, पण ती तुझ्या नावाची असतील, त्यांनी होकार दिला तरच मी श्रीकृष्णाच्या संधीच्या प्रस्तावाला ठोकरून देऊ शकेन।
पाठवदूत, मी त्याला माझ्या नावे देशोदेशींच्या राजांना पत्र पाठवायला मान्यता दिली। केवळ एकच शंका मनाला ग्रासत होती, श्रीकृष्णाची।